श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या शनिवारी मतदान होणार आहे। मतदानाच्या दृष्टीनं प्रशासन सज्ज होत आहे। सर्व मतदारसंघांमध्ये मतदान यंत्र आणि मतदान साहित्य घेऊन नियुक्त कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत। उष्णतेच्या लाटेची स्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी, सावली, स्वच्छतागृह, चाकाच्या खुर्च्या इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्या असं निवडणूक आयोगानं सर्व राज्य निवडणूक कार्यालयांना सांगितलं आहे। राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची सर्व टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आदर्श आचारसंहिता अद्याप लागू आहे। त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळात प्राप्तीकर विभागानं 1,100 कोटी रुपयांची रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत। 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 390 कोटी रुपये जप्त केले होते। त्या तुलनेत हे प्रमाण 182% जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ झाला। अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रम होत आहेत। राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनातील अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अहिल्याबाई होळकरांना समाज माध्यमांवर आदरांजली वाहिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या। काल पारंपरिक गजी नृत्याचं तसंच मी अहिल्या बोलते या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण झालं। राज्यातले मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण 2,997 प्रकल्पात सध्या केवळ 22.6% इतका पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातल्या एकूण पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून अनेक भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 8% पाणीसाठा शिल्लक आहे। मुंबईत येत्या 5 तारखेपासून 10% पाणी कपातीचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1991 नंतर पहिल्यांदाच ब्रिटनहून 100 टनापेक्षा जास्त सोनं आपल्या तिजोरीत आणलं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिझर्व्ह बँकेत सोनं जमा होण्याची ही पहिलीच वेळ आहे। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि ठाणे स्थानकात 63 तासांच्या विशेष मेगा ब्लॉकचा परिणाम रेल्वेसेवेवर झाला असून चाकरमान्यांना अडचणींचा सामोरं जावं लागत आहे। मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून 3 दिवस 953 लोकल आणि 72 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत। शेअर बाजारात सतत 5 दिवस झालेल्या घसरणीला आज लगाम लागला। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सही दिवसअखेर 76 अंकांनी वाढ नोंदवत 73,961 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 42 अंकांची वाढ नोंदवत 22,531 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।